चित्र नम्बर 5
नेहमी जोना तैनी आदम र हब्बा को चोलम थांगमाले ओमे को पाप शावलां दहा ओमे को केंद्र हबिल त मंखेतो निजोत खेतो आणि ओनी स्टाफ सेवाकाच हबिल गोथला बनाआ कोइन आणि किसान बनाआ या दिन कोइन लेको अन्न बोली पैसा को मैहां परमेश्वर कतं वाना कान हबिल को भेटी से परमेश्वर छाका दैती दैसा हबिल परमेश्वर काय बेसी तले माया जाहतो र ओ को कुरा मानतो आणि कोइन परमेश्वर को काम माना याकल आणि ओ को भेटी परमेश्वर झाक्याकल ओ तो झांती ना तो रिसवांगा र हबिल काय सातकान कोइन जाहो काम परमेश्वर चवाकान आणि कोइन काय ओहसे रुंती होगा काना।